अशा प्रकारे शबरीच्या मनात दयाभाव उत्पन्न झाला. मुक्या आणि निष्पाप प्राण्यांची हत्या होऊ नये म्हणून आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाची घटना बाजूला सारून ती सरळ वनामध्ये निघून गेली. घर सोडल्यानंतर शबरी अनेक दिवस भटकत होती. असे बरेच दिवस भटकंती केल्यानंतर ती ऋष्यमुख पर्वताच्या परिसरामध्ये आली. या पर्वताच्या आसपास ऋषीमुनींचे आश्रम असल्याने तिथल्या परिसरात तिला सात्विक भावनेची जाणीव झाली. सृष्टीतील जीवन एका वेगळ्या चैतन्याने भरले होते. कधीकधी तिला गुरुकुलातील साधक नजरेला पडत. त्यांचे साधे सरळ निष्पाप जीवन पाहून ती भारावली. इतर प्राण्यांना न मारताही जीवन जगता येते याची तिला जाणीव होऊ लागली. आश्रमातील जीवनाविषयी तिला कुतूहल वाटू लागले.